चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांनी शुगर फेडला, थकबाकी भागवण्याचा दिला आदेश। शेवटी पंजाबने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकीत थकीत 299 करोड रुपयांपैकी 149 करोड रुपये भागवण्याचे आदेश शुगर फेडला दिले आहेत। शुगरफेड सहकारी साखर कारखान्यांचा प्रमुख समुदाय आहे। राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर वित्त विभागाने सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी 150 करोड रुपये मंजूर केले तर 149 करोड रुपयांचा उर्वरित थकबाकी शुगरफेडवरून केली जाईल। सीएम यांनी सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांना सांगितले की थकबाकी भागवण्यासाठी ते आर्थिक रूपात व्यवहार्य तंत्र तयार करतील, जेणेकरून भविष्यात अशा स्थितीला थांबवण्यात येऊ शकेल आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील। मुख्यमंत्र्यांनी खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची प्रलंबित थकबाकी लवकरात लवकर संपवण्याचे निर्देश दिले आहेत। काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रतापसिंग बाजवा यांनी गेल्या आठवड्यात पंजाबच्या आपल्याच पक्षाच्या 3 आमदारांसह राज्यातील ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यात झालेल्या विलंबाचा प्रश्न उपस्थित केला आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे थकबाकी भागवण्याची मागणी सुद्धा केली होती।